चीनी मंडी .com पॉडकास्ट।
पाकिस्तान सरकारकडून साखरेच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न। पाकिस्तानचे माहिती मंत्री शिबली फराज यांनी सांगितले की सरकारने दैनंदिन उपयोगाच्या वस्तू विशेषतः गव्हाचे पीठ आणि साखरेच्या किमती कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत आणि गरिबांना दिलासा देण्यासाठी अनुदानाची योजना बनवली आहे। पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली महागाई आणि दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंच्या किमतीबाबत समीक्षा बैठकीनंतर ते बोलत होते। मंत्री फराज यांनी गेल्या सरकारवर व्यक्तिगत लाभ आणि श्रीमंतीसाठी नीती बनवण्याचा आरोप केला, ज्यामुळे देशातील संस्था कमजोर झाल्या। फराज यांनी सांगितले की सरकार गव्हाचे पीठ, साखर आणि दैनंदिन गरजेच्या इतर वस्तूंच्या किमती कमी करण्यासाठी हरेक प्रयत्न करत आहे। सरकार कोणत्याही किमतीवर गरजेच्या सामानांच्या किमती कमी करेल। त्यांनी दावा केला की प्रधानमंत्री खान यांच्या नीतीचा फोकस गरीब आणि मागासवर्गीयांच्या कल्याणावर आहे, जे दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाल्यावर प्रभावित होतात। माहिती मंत्री फराज यांच्यानुसार प्रधानमंत्री नियमितपणे महागाई आणि किमतीवर उठवण्याचे निर्देश जारी करत होते। फराज यांनी सांगितले की साखर आयात करण्याचा उद्देश त्यांच्या किमती कमी करण्यासाठी त्यांच्या पुरवठ्यामध्ये सुधारणा करण्याचा होता। त्यांनी सांगितले की सार्वजनिक आणि खासगी दोन्ही क्षेत्र बाजारांमध्ये किमती कमी करण्यासाठी साखरेची आयात करत आहेत। सरकार साखर माफियांवर सुद्धा नजर ठेवून आहे।